चीनीमंडी.com पॉडकास्ट। उत्तर प्रदेशातील ऊस शेतकऱ्यांमध्ये पोलिसांचे जनजागृती अभियान। उत्तर प्रदेश पोलीस पश्चिमी युपीच्या ऊस शेतकऱ्यांमध्ये जनजागृती अभियान सुरू केलं आहे। ते शेतकऱ्यांना प्रदूषण होऊ नये यासाठी वैरण न जाळण्याबाबत विनंती करत आहेत। पोलिसांची पथके शेतांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना भेटत आहेत आणि त्यांना प्रदूषण रोखण्याचा संदेश देत आहेत। पश्चिमी उत्तर प्रदेशामध्ये शेतकरी पुढच्या गव्हाच्या पिकासाठी आपल्या शेतांना साफ करण्यासाठी पीक कापल्यानंतर ऊसाची वैरण जाळतात। ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे आणि अधिकतर कारखाने आणि गुऱ्हाळे घर यांनी आपले परिचालन सुरू केले आहे। ऊसाची तोडणी ही जोरात सुरू आहे। ऊस उत्पादक पुढच्या पिकासाठी आपल्या शेतांना साफ करत आहेत। कृषी विभाग आणि राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्ड अवशेषांच्या हानिकारक परिणामाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृता वाढवण्यासाठी सेमिनार आयोजित करत आहेत, ज्या माध्यमातून हे सांगितले जात आहे की अवशेषांपासून निर्माण होणाऱ्या धुरामुळे हवा प्रदूषित होते आणि मनुष्य व जनावरांसाठी धोका निर्माण होतो।